आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी प्राप्ती गांवकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. आयज गुजरातांत जाल्ल्या एम्स राजकोटाच्या पयल्या दिक्षांत सुवाळ्याक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हाजीर आशिल्ल्यो. ह्या वेळार एम्स राजकोटातल्या पयल्या गटातल्या सुमार 50 विद्यार्थ्यांक त्यांनी पदवी प्रदान केली. फाल्यां गांधीनगरातल्या लोकभवनान डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमतान जावपी सामाजिक समरसता महोत्सवांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू वांटेकार जातल्यो. भारताची नारी शक्ती कष्ट धैर्य आणि आत्मविश्वासातल्यान उचेल्या पावंड्यार पावल्या. बायलांक सशक्त करपा खातीर सगळ्यांनी एकटाव येवपाचो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला. भारत 21व्या शेंकड्यातलो एक व्हडलो निर्णय घेवपाचो आसा आनी हो निर्णय बायलां सशक्तीकरणा खातीर समर्पित आसा अशें आयज नवी दिल्लींत नारी शक्ती वंदन संमेलनांत उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें. बायलांचो सहभाग देशाची लोकशाय घटमूट करता, हाका लागून लोकशायेंत बायलांक आरक्षण दिवपाची गरज आसा हाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भर दिलो. स्वातंत्र्य संघर्षा सावन संविधानान सभेच्या निर्णया मेरेन स्वतंत्र भारताची बुनयाद घालपाक भारतीय बायलांचे अफाट योगदान आसा अशें तांणी सांगले. फाटल्या कांय वर्सांत भारतान खेळा मळार आपली छाप सोडल्या आनी फाटल्या 11 वर्सांत खेळा मळार एक नवें यूग सुरू जालां अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी लखनौत संसद खेल महाकुंभान उलयतना सांगलें. 3 दिसांचो संसद खेल महाकुंभ लखनौच्या केडी सिंग बाबू स्टेडियमांत आयोजीत केला. आयज सकाळीं लखनौ हांगा जाल्ल्या संसद खेल महाकुंभ कार्यावळीच्या उक्तावण सुवाळ्यांत ते उलयताले. सरकारान प्रधानमंत्री इलेक्ट्रीक ड्रायव्ह रिव्होल्युशन इन इनोव्हेटिव्ह वेहिकल एनहान्समेंट म्हळ्यार पीएम ई ड्रायव्ह येवजणे खाला इलेक्ट्रीक 3-चाकी वाहना खातीर अनुदान 2 वर्सां खातीर वाडयला अशें आयज दनपारा नवी दिल्लीन जाल्ले मंत्रालयीन बसकेंत उलयतना उद्देग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ हनीफ कुरेशी हांणी सांगले.
The government has been encouraging manufacturing and adoption of electric vehicles. This is in view of not only the energy security situation, but a step towards Atmanirbhar Bharat. Under the PM E-Drive scheme, the terminal date of the subsidies for three-wheelers rickshaws was till March 2026. That has now been extended by 2 years till March 2028. Electric two-wheelers are used by a large number of people. The terminal date for the subsidies has also been extended by another 3 months till 31st July of 2026.
देशभरात एलपीजीची पुरवण बरी आसा. अस्तंत आशियातल्या संकश्टाक लागून पुरवण साखळेंत कसलीच आदमेळी येवची न्हय हे खातीर आनी गैरवापर टाळपा खातीर ओटीपी आधारित घरगुती एलपीजी वितरणाची पद्दत सुनिश्चित केल्या अशें आंतर मंत्रालयीन बसकेंत उलयतना पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयाची संयुक्त सचिव सुजाता शर्मा हांणी सांगले.
डोमेस्टिक एलपीजी सप्लाई नॉर्मल है, किसी भी डिस्ट्रीब्यूटर पर कोई ड्राई आउट रिपोर्टेड नहीं है. ऑनलाइन बुकिंग लगभग 99% तक पहुंच गई है. इसके अलावा डायवर्जन को रोकने के लिए ओटीपी बेस एलपीजी डिलीवरी की जा रही है. कमर्शियल सप्लाईज के संबंध में 70% तक रेस्टोर की जा चुकी है.
फटीचे आणि बनावट मतदान तपासपा खातीर मतदान केंद्रांचेर बोटांचे छाप आणि आयरीस आधारित बायोमेट्रिक वळख पद्दत चालीक लावपाची याचिका सादर केल्या उपरांत सर्वोच्च न्यायालयान केंद्र सरकाराक आणि वेचणूक आयोगाक हे विशीं नोटीस जारी केल्या. चालू विधानसभा वेचणुकेंत हो प्रस्ताव चालीक लावंक मेळना, पूण संसदीय वेचणुकांसयत फुडल्या वेचणुकांखातीर ताची कार्यक्षमताय पळोवपाची गरज आसा अशें मुख्य न्यायाधीश सूर्यकांत हांच्या फुडारपणाखाला खंडपीठान निरीक्षण आसा. अफगाणिस्तानातल्या खास कुनार जिल्ह्यातल्या शालिदारा वाठारांत पाकिस्तानी सैन्यान रॉकेट हल्लो केला. हल्ल्या उपरांत थळाव्या लोकांनी वाठारांत भय निर्माण झाल्याची माहिती दिल्या, पूण प्रसार माध्यमांनी दिल्ले माहिती प्रमाण जखमी वा लुकसाण हांचे संबंधीची माहिती मेळूंक ना. खेळ आयपीएल क्रिकेटांत आयज सनरायझर्स हैदराबाद आनी राजस्थान रॉयल्स या पंगडां मदीं हैदराबादाच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानाचेर खेळ जातलो. सांजवेळा 7:30 वरांचेर हो सामनो जावपाचो आसा. हवामान. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत अरुणाचल प्रदेशांत गडगड आनी जोगलांसयत व्हड प्रमाणांत पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच फाल्यां आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरा ह्या राज्यांनी जोगलां आनी वादळी वाऱ्यासयत गडगड मारपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्या फुडलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.